नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. हरियाणातील नारनौर जिल्ह्यातील कनिना इथल्या जीएलपी शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पलटी झाल्यामुळे 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. रमजान ईदनिमित्त शासकीय सुट्टी असतानाही खासगी शाळा सुरू ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाताना हा अपघात झाला. दरम्यान हरियाणाच्या शिक्षणमंत्र्यांनी जिल्हा उपायुक्तांकडून अहवाल मागवला आहे. काश्मीर घाटीत पुलवामा जिल्ह्यात स्थानिक पोलीस लष्करासह केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकानं दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर घेरावबंदी आणि शोधमोहीम आज सकाळी सुरू केली. संशयित ठिकाणी हे पथक पोहोचल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. त्यानंतर सुरक्षा दलानं प्रत्युत्तरादाखल कारवाई करत गोळीबार केला. या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला असून सुरक्षा पथकानं मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. परभणी शहरातील जिंतूर रोड परिसरातील ईदगाह मैदानावर रमजान ईदची सामूहिक नमाज पठण करण्यात आली. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यानं महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यासह इतर उमेदवारांनी मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. बीड शहरात 2 ईदगाह आणि 13 मशिदींमध्ये सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं. यावेळी विश्वशांती तसंच जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती निवारणासाठी प्रार्थना करण्यात आली. हिंगोलीतही ईद उल फित्रनिमित्त मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करून उत्साहात रमजान ईद साजरी केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी इथल्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे उमेदवार खासदार इम्तियाज जलील यांनी एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. दरम्यान शहरातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर आदींनी अभिवादन केलं. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं नवीन कार्यालयाचं उद्घाटन सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते थोड्याच वेळात होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6:30 वाजता मुख्य कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यातल्या माथेरानमध्ये गेल्या 26 डिसेंबरपासून ई रिक्षा सेवा पुन्हा सुरू झाली. मात्र या रिक्षांमध्ये सातत्यानं बिघाड होत असल्यानं सध्या 7 पैकी केवळ 3 ई रिक्षा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी, दिव्यांग तसंच पर्यटकांची गैरसोय होत आहे. संनियंत्रण समितीनं रिक्षांची संख्या वाढवावी, त्या ठेकेदारास चालवायला न देता पूर्वी जे लोक हातरिक्षा चालवत होते त्यांनाच चालवायला द्याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. मतदार यादीत नाव शोधणं किंवा मतदान केंद्र कुठे आहे याबद्दलची माहिती भारत निवडणूक आयोगानं तयार केलेल्या व्होटर अॅपवर उपलब्ध आहे. या अॅपचा वापर करून मतदारांनी मतदानाच्या दिवशी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर सायंकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत काल जयपूर इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्स संघाचा 3 गडी राखून पराभव केला. जर्मनी इथं सुरू असलेल्या WTA फिडर डसलडर्फ टेबल टेनिस स्पर्धेत भारताची यशस्विनी घोरपडेनं काल स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. तिनं महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत दक्षिण कोरियाच्या जी युनचेईचा 3-2 असा पराभव केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.